नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. उदक सांबाळून वापरात, उदकाची नाशाडी करू नाकात अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केलां आवाहन. विकसीत गोवा 2047 व्हिजन डॉक्युमेंट करपा खातीर सरकारान खासा QR कोड तयार केला. गोयच्या मिठाच्या आगाराची जतनाय करपाक सरकार बेगीनूच मिठाच्या आगाराचे धोरण चालीक लायतलो अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोय क्रांती दिसाचो राज्य पांवड्यावेली मुखेल कार्यावळ 18 जुनाक सकाळी 9:45 पणजे आझाद मैदानाचेर जातली. आतां पुराय खबरो. सध्या राज्यात 40% उदकाची नाशाडी जाता. ही नाशाडी कमी करून सध्या कमीत कमी 20% हाडपाचेर सरकार काम करता. उदकाचेर प्रक्रिया करतना 1 क्युबीक मिटराक 20 रुपया खर्च येता, जाल्यार 4 रुपया प्रति क्युबीक मिटर मोलान हे उदक गोंयकारांक दितात आनी सरकाराक 16 रुपया लुकसाण जाता. उदक सांबाळून वापरात, गाडयो धुवपाक, झाडां शिंपपाक उदक वापरून उदकाची नाशाडी करची न्हय अशें आवाहन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केलां. हर घर नल से जल येवजणेवरवी सांतांद्रे मतदारसंघात आक्षे वाठारात 2000 मिटर जमनी पातळीचेर जलाशय आनी 650 मिटर ओव्हरहेड जलाशय अशा 21 कोटी रुपयाच्या कामांचो शुभारंभ आज मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जालो. ह्या प्रकल्पाचे काम 1.5 वर्सा भितर पुराय जातले. ह्या प्रकल्पा उपरांत आक्षे, बामोळे, नावशी उदकपुरवण व्यवस्थीत जातली अशें मुखेलमंत्र्यान म्हळां.
उदकाचे बाबतीत आमकां जो 40% लॉस जाता तो लॉस आमकां कमी करून 20% हाडपाचो आमचो प्रयत्न आसा. बऱ्याच जाणांक एक एकदां खबर ना की आमी जे उदक बेश्टेच काढून फुकट मेळटा ते तुमच्या नळांतल्यान घरांत धाडिना. उदक आमकां जे तयार करपाक इट इज अप्रॉक्सिमेटली कॉस्ट इज 20 रुपीज. 20 रुपया आमकां लागता 1 लिटर उदीक तयार करपाक. तुमकां कशें पडटा खबर आहा? आतां ऑन एन एवरेज म्हाका दिसता 3 ते 4 रुपया पडटा. म्हणजे आम्ही 20 रुपयान उदीक तयार करता आनी 4 रुपयान लोकांक दिता. 16 रुपया तेजी कॉस्ट. हांव इंजिनियराचे पैशे आनी पायपलायनीचे सांगना, उदक प्रोडक्शनाचेच सांगता. लोकांनी उदीक वापरता आसतना सांबाळून वापरपाची गरज आसा.
प्रत्येक घराक उदक, शौचालय, रस्तो, लायट, विमो येवजण ह्या सारक्यो मुळावे सुविधा पुरवण करपाक सरकार काम करता. ह्या फुडें हर घर फायबर म्हळ्यारूच इंटरनेट सुविधा पुरोवपाची मोख सरकारान दवरल्या अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिली. विद्यार्थ्यांक डिजिटली सक्षम करपाक सरकार शाळेची साधन सुविधा घटमूट करता. ह्या फुडें आर्टिफिशियल इंटेलिजन्साचो उपेग करून बरी प्रशासकीय सेवा दिवपाच्या नदरेंतल्यान काम करता अशी मुखार माहिती मुखेलमंत्र्यान दिली. विकसीत भारत 2047 अंतर्गत विकसीत गोवा 2047 व्हिजन डॉक्युमेंट करपा खातीर गोंय सरकारान गोंयकारां कडल्यान सुचोवण्यो, तांचे विचार, सल्लो दिवपा खातीर ऑनलायन पद्दतीचो उपेग करून गोवा ऑनलायन ह्या वेबसायटीचेर हे खातीर सरकारान खासा QR कोड तयार करून तो लोकां खातीर उक्तो केला. ह्या QR स्कॅन करून गोंयकार तांच्यो सुचोवण्यो सरकाराक डिजिटल माध्यमांतल्यान दिवपाक शकतात. जाल्यार ह्या पर्याया शिवाय आतां 9953953333 ह्या नंबराचेर मिस्ड कॉल दिवन सुचोवण्यो दिवपाक शकतात. ह्या नंबराचेर मिस्ड कॉल दिल्या उपरांत टॅलिकॉलर फोन करप्यांक परत फोन करतलो आनी तांच्यो सुचोवण्यो रिकॉर्ड करतले. 30 जून मेरेन सुचोवण्यो दिवपाची मुजत सरकारान दिल्या. ह्या पयली 25 मे मेरेन संबंदीत सुचोवण्या खातीर सरकारान मुजत दिल्ली. मात उपरांत ह्या मुजतीन सरकारान वाड करून 30 जून मेरेन सुचोवण्यो नोंद करपाक निमणी मुजत दिल्या. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज सांतांद्रे मतदारसंघातल्या भाटी वाठारांतल्या मिठाच्या आगारांची पळोवणी केली. ह्या वेळार थळाव्या मीठ वेवसायिकांचे कितें प्रस्न आसात ते तांणी जाणून घेतले. तशेंच पारंपारीक पद्दतीन मीठ काडपाची, गोंयच्या मिठाच्या आगाराची जतनाय करपाक सरकार बेगीनूच मिठाच्या आगाराचे धोरण चालीक लायतलो अशी माहिती तांणी शेतकारांक दिली. ह्या पळोवणी वेळार थळावे आमदार विरेश बोरकार, जैवविविधताय महामंडळाचे अधिकारी, तशेंच शेतकी संचालनालयाचे अधिकारी आनी उदकास्रोत खात्याचे अधिकारी हजर आशिल्ले. सांतांद्रे मतदारसंघातल्या मिठाक मार्केट मेळून दिवपाच्या नदरेंतल्यान सरकार मदत करतलो. हे मीठ सौंदर्य प्रसाधनां तशेंच खावपाक आनी हेर उद्देगीक वापराक लेगीत उपेगात हाडटात अशें मुखेलमंत्र्यान म्हळां.
आमदार बाब विरेश बोरकार हांणी सॉल्ट अँड मिठागरांचो विशय काढिल्लो आनी तशेंच सांतांद्रे कॉन्स्टिट्युएंसी अप्रॉक्सिमेटली 50 मिठागरां आसात. ऑन एन एवरेज 4 ते 5 लिटर लँड एकट्या मिठागराचे आसा. ही रिवायव्ह जावप, सर्वायव्ह जावप गरजेचे आसा. त्या प्रमाणे आमच्या बायोडायव्हर्सिटी ओके मिठागराचे खातीर सेपरेटली पॉलिसी बी लॉन्च केली. हांगा आयल्या उपर त्यांचे आयकून घेतला. तांच्या खातीर मेनली जे मानस बांधप आनी मिठागर निवळ करप.
सांतांद्रे मतदारसंघात सुमार 50 मिठाची आगारां आसात. ह्या मिठाच्या आगाराक पुनर्जिवीत करपा खातीर सरकारान मदत करची अशी मागणी थळाव्या मिठकारांनी केल्या. आगारांनी बांध बांधप, मानस बांधपाक, खळयो नितळ करपाक, तशेंच माकना आनी आगारांनी काम करपी मानाय घालपाक खर्च चड येता. ताका लागून सरकारान मदत करची अशी मागणी ह्या वेळार मिठाचो वेवसाय करपी मिठकारांनी केली. ह्या शिवाय कांय जाणांनी शेतांनी सेगीत कोर हाडून उडयल्ल्यान शेतां पिड्ड्यार जातात, ताका लागून ताचेर सरकारान कडक कारवाय करची अशी मागणी आमदार विरेश बोरकार हांणी केली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरून ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. फोंडेच्या गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या श्रीमती नेली जोल्डो आगियार उच्च माध्यमिक विद्यालयाच्या भांगरा उत्सव वर्षाच्या कार्यावळीचो आयज समारोप झालो. ह्या शाळेन ह्या वर्षाच्या भांगरा महोत्सवात जायत्यो कार्यावळी आयोजित केल्ल्यो. आयच्या समारोप सुवाळ्यात प्रवासी भारतीय आयुक्त एडवोकेट नरेंद्र सावयकार, गोवा विद्याप्रसारक मंडळाचे आमसभेचे अध्यक्ष भास्कर खांडेपारकार आणि गोवा विद्याप्रसारक मंडळाचे कार्यकारी समितीचे अध्यक्ष कृष्णा शेट्टी हजर आशिले. फाटल्या 50 वर्षात ह्या शाळेत सेवा दिवपी शिक्षकांचो नरेंद्र सावयकार हांच्या हस्तुकी भोवमान झालो. फोंड्या वाठाराच्या शिक्षणीक उदरगती खातीर गोवा विद्याप्रसारक मंडळाची स्थापणूक जाल्ली आणि हे काम खरपणान फुडें वता अशें सांगून नरेंद्र सावयकार हांणी समाधान उक्तायलें. गोय विद्याप्रसारक मंडळाच्या उच्च माध्यमिक शाळेत शिकोवपी जायत्या विद्यार्थ्यांनी आयज उचेली पदां मेळयल्यात अशें तांणी सांगलें. ह्या वेळार उच्च माध्यमिक शाळेची प्राचार्य डॉ गीता शास्त्री भट, कार्यावळ समन्वयक निधी कामत आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले. एमएससी नर्सिंग आनी पोस्ट बेसीक डिप्लोमा नर्सिंग अभ्यासक्रम वर्ष 2025-26 खातीर अर्ज आनी म्हायती पुस्तिका 16 जून सावन नर्सिंग शिक्षण संस्था बामोळे हांगा कार्यालयीन कामाच्या वेळेर म्हळ्यार सकाळी 10 ते 4 मेरेन आनी शेनवारा सकाळी 10 ते 12 मेरेन विकपाक उपलब्ध आसतली अशें भलायकी सेवा संचालनालयाच्या भलायकी शिक्षण मंडळान कळीत केलां. चड म्हायती खातीर संस्थेच्या www.ine.gova.go.in वा www.dhsgova.go.in या संकेतथळाक भेट दिवची. एमएससी नर्सिंग आणि पोस्ट बेसिक डिप्लोमा नर्सिंग अभ्यासक्रम प्रवेशा खातीरचे पुराय भरिल्ले अर्ज स्विकारपाची निमणी तारीख 1 जुलय सांजेची 4 मेरेन आसा. गोय क्रांती दिसाचो राज्य पांवड्यावेली मुखेल कार्यावळ 18 जुनाक सकाळी 9:45 पणजे आझाद मैदानाचेर जातली. राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय आनी मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत आझाद मैदानाचेर हुतात्मा स्मारकाचेर पुष्पचक्र ओपून आर्गां ओंपतले. कार्यावळीक सभापती, मंत्री, विरोधी फुडारी, आमदार, सुटके झुजारी आनी हेर मानेस्त उपस्थित रावतले. मडगांवा लोहिया मैदानाचेर सकाळी 9:45 जावपी गोय क्रांती दीस कार्यावळीत समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय जाल्यार फोंडेच्या क्रांती मैदानाचेर जावपी कार्यावळीत कृशी मंत्री रवी नायक हुतात्म्यांक आर्गां ओंपतले. गृह खात्यान बुधवार 18 जुनाक स्वातंत्र्य सैनिकांक आगवाद किल्लो आनी आझाद भवन पर्वरी हांगा जावपी क्रांती दीस कार्यावळीक उपस्थित रावपाक मेळचे म्हूण कदंब बसीची वेवस्था केला. स्वातंत्र्य सैनिकांक आगवाद किल्ल्या कडेन घेवन वचपा खातीर GA07T2624 ह्या क्रमांकाची एक इलेक्ट्रीक बस, बस चालक प्रशांत आगरवाडेकर जसो मोबायल नंबर 7620379319 ही पणजी फेरी धक्क्या कडेन रावतलो. पणजीच्या आझाद मैदाना वेलो मुखेल कार्यक्रम सोंपले उपरांत पणजी फेरी धक्क्या कडेन पार्क केल्ली कदंबा बस स्वातंत्र्य सैनिकांक घेवन आग्वाद किल्ल्या कडेन वतली आनी आग्वाद किल्ल्या वेलो कार्यक्रम जाले उपरांत बस परत पर्वरी आझाद भवना कडेन वतली. आझाद भवनांतल्या कार्यावळी उपरांत कदंबा बस स्वातंत्र्य सैनिकांक तांच्या घरा वचपा खातीर पणजीच्या कदंबा बस स्टँडार हाडून सोडटले. अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशे खातीर सरकारान स्थापन केल्ल्या उच्चस्तरीय समितीची पहिली बसका आज दनपारा नवी दिल्लीत झाली. ह्या दुखद अपघाता उपरांत 3 दिसांनी रुग्णालय अधिकाऱ्यांनी DNA मॅचिंगा वरवीं 80 बळींची वळख पटयल्या. तातूंत गुजराताचे आदले मुख्यमंत्री विजय रुपाणी हांचो आस्पाव आसा. अहमदाबाद सिव्हील हॉस्पिटलाचे अतिरिक्त अधीक्षक डॉ रजनीश पटेल हांणी माध्यमांक म्हायती दिली की काल राती मेरेन 80 जणांचे DNA मॅचिंग पुराय जाली आनी 33 कुडी तांच्या कुटुंबियांक सुपूर्द केल्यात. केंद्र सरकारान 16वी जनगणना करपा खातीर आयज अधिसुचोवणी जारी केली. जनगणना 2 पांवड्यार जातली. जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आनी उत्तराखंडातल्या बर्फाळ वाठारांनी 1 ऑक्टोबर 2026 सावन जाल्यार उरिल्ल्या राज्यांनी 1 मार्च 2027 सावन जनगणना सुरू जातली अशें घर मंत्रालयान जारी केल्या अधिसुचोवणेंत म्हळां. देशांतले 34 लाख गणक आनी निरीक्षक, 1,03,000 परस चड अधिकारी आधुनीक मोबायल डिजिटल प्रणाली वरवीं हे प्रक्रियेत वांटो घेतले. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण राज्यात मुखावेले 4 ते 5 दीस सगळ्या सुवातींनी घोग्यांनी पावस पडूं येता. तशेंच वारें वराक 45 ते 55 किलोमिटर वेगान व्हांवतले. ताचो वेग वाडून 65 किलोमिटर जावं येता. देखून नुस्तें मारप्यांनी दर्यांत वचचें न्हय अशें वेधशाळेन कळीत केलां. 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर मेरेन भारत आनी श्रीलंकेत जावपी 2025 वर्साच्या ICC बायलांच्या एका दिसाच्या संवसारीक सर्तीचें पुराय वेळापत्रक आंतरराष्ट्रीय क्रिकेट कावन्सिलान आयज जाहीर केलां. भारतात बायलांची 1 दिसाची संवसारीक सर्त 4थी खेपे जातली आनी 2013 उपरांत पयलीच खेपे भारत आपली मोहीम 30 सप्टेंबराक सुरू करतलो. भोवप्रतिशीत भारत पाकिस्तान मॅच 5 ऑक्टोबराक कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमार जातली. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. उदक सांबाळून वापरात उदकाची नाशाडी करू नका तशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केलां आवाहन. विकसीत गोवा 2047 खातीर सरकारान खासा QR कोड तयार केला. गोंयच्या मिठाच्या आगाराची जतनाय करपाक सरकार बेगीनूच मिठाच्या आगाराचे धोरण चालीक लायतलो अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर. नमस्कार.